नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान, उद्या मतमोजणी, धर्माबाद इथं पैसा वाटपाचा आरोप, निवडणूक अधिकाऱ्यांकडून खंडन, बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, रामायण महाभारत हे जागतिक राजकारणाचे धडे देणारे मार्गदर्शक ग्रंथ, पुणे पुस्तक महोत्सवात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन आणि T20 क्रिकेट विश्वचषकासाठी सूर्यकुमार कर्णधार शुभमन गिलला विश्रांती. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष तसंच सदस्यपदांसाठी तसंच विविध नगरपंचायतींमधल्या 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी दुपारी 1:30 वाजेपर्यंत 37.37% जास्त तर रेणापूर नगरपंचायतीसाठी जवळपास 46% मतदानाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषदेसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 56% मतदान नोंदवलं गेलं. बीड जिल्ह्यात परळी इथं 47%, अंबाजोगाई 50%, किल्लेधारूर 54%, तर बीड नगरपरिषदेसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 62%हून अधिक मतदान नोंदवलं गेलं. जालना जिल्ह्यात भोकरदन नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 आणि 9 साठी आज शांततेत मतदान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीचे 16 प्रभाग तसंच नगराध्यक्षपदासाठी मतदान झालं. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 80% मतदान झाल्याचं वृत्त आहे. पैठणच्या 4 जागांसाठी 60%, तर गंगापूर इथं 75% मतदान झालं. नांदेड जिल्ह्यात दुपारी 3:00 वाजेपर्यंत मुखेड नगरपरिषदेसाठी 36%, धर्माबाद नगरपरिषदेसाठी 30% मतदान झालं. कुंडलवाडी, भोकर आणि लोहा नगरपरिषदेच्या प्रत्येकी 1 प्रभागासाठी अनुक्रमे 43%, 33% आणि 37% मतदान झालं. दरम्यान धर्माबाद इथं मतदान सुरू असताना पैशाचं वाटप होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला. लग्नाच्या हॉलमध्ये कथितरित्या काही मतदारांना अडवून ठेवल्याचं वृत्त खासगी वाहिन्यांनी दिलं होतं, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं खंडन केलं आहे. पोलीस आणि निवडणूक पथकानं भेट दिली असता इथं कोणीही आढळून आलं नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान आज झालेल्या मतदानासह 2 तारखेला झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसची महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व 227 जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक मुंबईत राहतात, त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं चेन्नीथला यांनी सांगितलं. या निवडणुकीतही धर्माधर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असून हे राजकारण संपायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. शिवसंग्राम पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचं पक्षाच्या अध्यक्षा डॉ ज्योती विनायकराव मेटे यांनी सांगितलं आहे. लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसंच पुणे इथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात भिवंडी न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी 17 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना जामीन मिळालेला आहे. त्यासाठी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे जामीन होते, पण चाकूरकर यांचं निधन झाल्यानं नवीन जामीन देण्यासाठी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं. दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र फेटाळलं होतं, मात्र या प्रकरणी तपास सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. आरोपपत्र फेटाळण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ईडीनं केली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
रामायण आणि महाभारत ही केवळ धार्मिक पुस्तके नसून ती जागतिक राजकारणाचे धडे देणारी उत्तम मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे. आज पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवात फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारताचं परराष्ट्र धोरण आता पाश्चात्य विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्यता आणि संस्कृतीवर आधारित असायला हवं असंही जयशंकर यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज बजाज नगरात आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 3 दिवसीय महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सामाजिक विचारमंच, टेकडी पर्यावरण समिती, विघ्नहर्ता गणपती मंदिर समिती तसंच परिसरातील स्वच्छता प्रेमींच्या पुढाकारानं 1 दिवस 1 परिसर याप्रमाणे बजाजनगर इथं विविध परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात गाडगेबाबांना अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. गाडगेबाबांनी दिलेला दशसूत्री संदेश प्रत्येकानं अंमलात आणण्याची गरज ज्येष्ठ विचारवंत व्यंकटराव कांबळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघातून निवड समितीनं भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याला वगळलं आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेल याला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. ईशान किशन आणि रिंकू सिंग यांना संघात स्थान पुन्हा मिळालं आहे. 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम लढत होणार आहे. दुबईत सकाळी 10:30 सामन्याला सुरुवात होईल. या दोन्ही संघांनी काल उपांत्य फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज देवीच्या मंचकी निद्रेनं प्रारंभ होत आहे. आज सायंकाळी सुरू होणाऱ्या या मंचकी निद्रेनंतर 28 डिसेंबरच्या पहाटे देवी सिंहासनारूढ होईल. त्याच दिवशी दुपारी 12:00 घटस्थापना करण्यात येणार आहे. 4 जानेवारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात देवीच्या विविध अलंकार महापूजा, होमहवन तसंच जलकुंभ यात्रा होणार आहे. जालना बीड मार्गावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा एक कंटेनर जालना पोलिसांनी आज ताब्यात घेतला. या कारवाईत पोलिसांनी 43 लाख रुपयांच्या गुटख्यासह ट्रक, मोबाईल असा एकूण 73,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कंटेनर चालक शिवम देशमुख याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका कारवाईत चंदनजीरा पोलिसांनी आज राजूर मार्गावर एका वाहनातून 12 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अजमेर उर्साकरता रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी अजमेर हैदराबाद रेल्वेची एक विशेष फेरी होणार आहे. ही रेल्वे नांदेड मार्गे धावेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या संपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. राज्यात आज सर्वात कमी 6 अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अहिल्यानगर इथं 6.4, नाशिक इथं 6.9, पुण्यात 8.1 तर यवतमाळ इथं 9 अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 10.8 दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान, उद्या मतमोजणी. धर्माबाद इथं पैसे वाटपाचा आरोप, निवडणूक अधिकाऱ्यांकडून खंडन. बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार. रामायण महाभारत हे जागतिक राजकारणाचे धडे देणारे मार्गदर्शक ग्रंथ. पुणे पुस्तक महोत्सवात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन. आणि T20 क्रिकेट विश्वचषकासाठी सूर्यकुमार कर्णधार शुभमन गिलला विश्रांती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.